आता कापूस अर्थात कॉटन या नोंदीकडे वळूया. कापूस हा एक वस्त्र निर्मिती करता लागणारा वनस्पतीजन्य मऊ पांढरा आणि तंतुमय पदार्थ आहे. कपाशीच्या बोंडापासून कापूस मिळतो. कपाशी ही उष्ण प्रदेशीय वनस्पती माल्व्हेसी कुलातील आहे. कपाशीच्या लागवड केल्या जाणाऱ्या गॉसिपियम अर्बोरियम अर्थात देव कापूस, गॉसिपियम हर्बेशियम, गॉसिपियम हिरसुटम आणि गॉसिपियम बार्बाडेन्स या चार जाती मुख्य आहेत. यापैकी देव कापूस ही जात मूळची भारतातली आहे. आफ्रिकेचा उत्तरेकडील भाग आणि आशियाचा प्रदेश हे कापसाचे मूळ स्थान आहेत. मूळची ही उष्ण प्रदेशीय वनस्पती असून सध्या सर्वाधिक कापूस उत्पादन क्षेत्र समशीतोष्ण प्रदेशात आहे. कपाशीचे झुडूप 0.6 ते 1 मीटर पर्यंत उंच वाढते. ही वर्षायू किंवा बहुवर्षायू प्रकारची वनस्पती आहे. हिच्या खोडावर भरपूर फांद्या असतात. पानसाधी, हस्ताकृती आणि 3 ते 9 खंडात विभागलेली असतात. फुले पांढरी पिवळट असतात. फळ म्हणजे बोंड स्फुटनशील असते. बोंडातील पांढऱ्या कमी जास्त लांबीच्या तंतूंनी वेढलेल्या बियांना सरकी असे म्हणतात. बिया आकारानं गोलसर असून साधारणपणे काळ्या रंगाच्या असतात. सरकीपासून कापूस वेगळा करण्यासाठी लाटण यंत्र आणि चक्री करवत यंत्र यांचा प्रामुख्याने उपयोग होतो. तंतुविरहित सरकीचा उपयोग जनावरांसाठी खाद्य आणि तेल बियांसाठी होतो. कापूस आणि कापसाचा सुती वस्त्रांसाठी होणारा उपयोग याविषयीचे ज्ञान भारतीयांना प्राचीन काळापासून होते. मोहेंजोदडो येथील उत्खननात सर्वात जुने आणि कातलेले सूत सापडले आहे. इसवी सन 7व्या शतकात कापूस भारतातून चीनमध्ये गेला. भारतातून कापसाचा प्रसार केवळ पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांमध्ये झाला. कापड विणण्याची कला भारतापासून इतर देशांना माहीत झालेली आहे. इसवी सन पूर्व 15व्या शतकापासून ते इसवी सन 19व्या शतकापर्यंत सुमारे 3400 वर्षे भारत कापूस उद्योगात आघाडीवर होता. कापसापासून मिळवलेल्या धाग्यांपासून अर्थात सुतापासून वस्त्र विणली जातात. शिवाय विविध प्रकारचे दोर आणि दोरा बनवण्यासाठी, गाद्या उशा भरण्याकरता तसंच टायरमधील धाग्यांसाठी कापसाचा उपयोग करतात. निर्जंतुक केलेला कापूस वैद्यकीय क्षेत्रामध्ये वापरला जातो. प्रक्रिया करून तयार करण्यात येणाऱ्या गन कॉटन, रेयॉन इत्यादी नायट्रोसेल्युलोजांसाठी आणि लिनोलियम प्लास्टिक इत्यादींसाठीही कापसाचा उपयोग करतात. त्याच्या विविध उपयोगांमुळे कापसाला पांढरे सोने असेही म्हटले जाते. ही नोंद मो आ शहजाद यांनी केली आहे.